नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीची घोषणा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 3 खंडांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. मुंबई विद्यापीठाच्या लॉ अकॅडमीला आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत उपविजेतेपद. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत मराठवाडा विभागीय पुरस्कार जाहीर. आणि महिलांच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 15 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातल्या 6 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे. याचसोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील घेतलेला आहे.
सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवण्याचा तसंच कृषी क्षेत्रातली भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पीएम यशस्वी या एकछत्री योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व तसंच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनानं 2021 ते 2026 या वर्षांकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मान्यता. पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पासाठी सुमारे 488 कोटी रुपये सुधारित खर्चाला मान्यता. विशेष मागास प्रवर्गातल्या गोवारी समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवणं. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसंच वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करणं तसंच ऍप आधारित वाहनांसाठी समुच्चयक धोरणालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियमातल्या तरतुदीत सुधारणा करत भिक्षागृहातल्या व्यक्तींना दररोज 5 ऐवजी 40 रुपये देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली.
पॅसेंजर ईव्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे. काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही कन्झम्पशन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे.
राज्याला ऊर्जा संपन्न बनवण्यासाठी हरित ऊर्जा निर्मितीसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं लक्ष केंद्रीत केलं असून राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत महाजेनको, महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांचे सामंजस्य करार झाले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आजच्या या सामंजस्य करारांमुळे राज्यात एकूण 9 उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये 57,260 कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. 8,905 मेगावॅट क्षमतेच्या या उदंचन प्रकल्पांमधून 9,200 रोजगार निर्माण होणार आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 3 खंडांचं आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. खंड क्रमांक 7, 8 आणि 9 या 3 खंडासह इंग्रजी खंड 4 मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2 नव्या आवृत्तीचं प्रकाशनही आज करण्यात आलं. थॅलेसेमिया आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हे अभियान येत्या 8 मे पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. त्या आज यासंदर्भातल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण द्यावं तसंच याविषयी केलेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यात याव्या आदी सूचनाही बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. हज यात्रेसाठी 450 भाविकांचे 2 जत्थे आज रवाना झाले. लखनऊ आणि हैदराबाद इथून 2 विमानांमधून या भाविकांनी जेद्दाकडे प्रस्थान केलं. या सर्व भाविकांना केंद्रीय अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हज यात्रा सुरळीतपणे पार पडावी हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं रिजिजू यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मुंबई विद्यापीठाच्या लॉ अकॅडमीनं आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या जिनेव्हा इथं यावर्षीच्या 23 ते 25 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या लॉ अकॅडमीच्या आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांनी जनरेटिव्ह AI आणि कॉपीराईट कायदा या विषयावर उत्तम सादरीकरण करत हे उपविजेतेपद पटकावलं. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना सन 2024-25 साठी पारितोषिकं जाहीर झाली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ही पारितोषिकं जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना या श्रेणीत, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला ऑनलाईन पोर्टलमार्फत कर्मचारी बदल्या, तर कन्नड उपविभाग अधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना तसंच व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 15 धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 6 बाद 276 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 261 धावांवर सर्वबाद झाला. 5 बळी टिपणारी स्नेह राणा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. याआधी रविवारी यजमान श्रीलंका महिला संघासोबतचा सामना देखील भारतीय महिला संघानं जिंकला आहे. दरम्यान आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सामना खेळवला जाणार आहे. आज देशासह राज्यभरात परशुराम जयंती साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी शहरातल्या क्रांती चौकापासून औरंगपुऱ्यातल्या परशुराम स्तंभापर्यंत फेरी काढण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आज या उत्सवाच्या औचित्यानं रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहराचं ग्रामदैवत भामेश्वर मंदिर इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. लातूर इथं उभारण्यात येत असलेल्या सारथी संस्थेचं विभागीय कार्यालय, मुला मुलींची वसतिगृह आणि इतर उपक्रमाच्या इमारत बांधकामाची आमदार अमित देशमुख यांनी आज पाहणी केली. वसतिगृहाच्या नियोजित 12 पैकी 7 मजल्याचं काम सध्या सुरू आहे. कामाचा दर्जा राखून जून 2026 प्रकल्प पूर्णत्वास न्यावा अशी सूचना आमदार देशमुख यांनी संबंधितांना केली. राज्यात सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्र धर्म वाढीस लागावा या उद्देशासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सद्भावना यात्रांचं आयोजन केलं आहे. त्यानुसार येत्या 1 मे रोजी बीड जिल्ह्यात परळीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सद्भावना संकल्प करण्यात येणार आहे. राज्यात आज सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 42 अंश तर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर इथं 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 3 खंडांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.